आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी. पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी मदत निधीची घोषणा, पंतप्रधानांनी घेतला आढावा. नेपाळमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, नेपाळसाठी विमानसेवा स्थगित. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला दुबईत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी आपले प्रतिस्पर्धी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत 781 पैकी 764 सदस्यांनी मतदान केलं. त्यामध्ये राधाकृष्णन यांना 452 तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. नव्या संसद भवनात झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय बीजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे. सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत भारतीय जनता पक्षामध्ये अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा दौरा केला आणि या भागाची हवाई पाहणी केली, तसंच पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. पूरग्रस्त पंजाबसाठी 1600 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या मदतनिधीव्यतिरिक्त ही मदत असणार आहे. हिमाचल प्रदेशसाठी 15,000 कोटी रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली. राज्य आपत्ती निवारण निधीचा दुसरा हप्ता आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी आगाऊ स्वरुपात जारी केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाबमधील गुरुदासपूर इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी पंजाब सरकारनं प्रस्तावित केलेल्या विशेष गृह प्रकल्पांअंतर्गत निधी पुरवला जाईल, तसंच समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शाळांची उभारणी करण्यात येईल अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली आहे. हिमाचल प्रदेशमधील भूस्खलन, पूर आणि अतिमुसळधार पावसानं झालेल्या नुकसानीचा आढावा पंतप्रधानांनी कांग्रा इथं घेतला. या आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या निकटवर्तीयांना 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याचं काल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या 6,000 रुपये मदतनिधीला राज्य सरकारचे 6,000 रुपये जोडून देण्यात येतात. 3 टप्प्यात या रकमेचं वितरण करण्यात येतं. 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,892,61 लाख रुपये जमा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक काल घेतली. नेपाळमधील हिंसा ही हृदयद्रावक आहे. नेपाळमधील तरुणांच्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं, तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशांमधून अधोरेखित केलं. दरम्यान नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावं. स्थानिक प्रशासनाच्या तसंच दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या मदत क्रमांकांवर संपर्क साधावा. अधिकृत माध्यमांद्वारेच दिलेली माहिती ग्राह्य धरावी आणि अफवांपासून दूर राहावं असं आवाहन या केंद्रांमार्फत करण्यात आलं आहे. दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगोसहित इतर अनेक विमान कंपन्यांनी नेपाळसाठीची प्रवासी उड्डाणं रद्द केली आहेत. नेपाळमधील आंदोलन करणाऱ्या युवा प्रतिनिधी, नेपाळचे सैन्य अधिकारी यांच्यादरम्यान सैन्य मुख्यालयात जुंगी अड्डा इथं रात्री बैठक झाली. सैन्य दल प्रमुख अशोकराज सिगडेल यांनी आंदोलकांच्या विविध गटाच्या प्रतिनिधींच्या मागण्या समजून घेतल्या. दरम्यान देशातील सध्याच्या सुरक्षा आव्हानांना लक्षात घेऊन नेपाळ लष्करानं विशेष सुरक्षा प्रक्रिया सुरु केल्या आहेत. लूटमार जाळपोळ आणि अराजक कारवाया नियंत्रित करण्यासाठी सामान्य नागरिकांनी सक्रियपणे सहकार्य करण्याचं आवाहन सैन्य दलानं केलं आहे. काठमांडू इथं राष्ट्रीय वाणिज्य बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका व्यापारासंदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवतील अशी आशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केली आहे. आपले मित्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक असल्याचंही ते म्हणाले. दोन्ही देशांसाठी सकारात्मक असलेल्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 50% आयात शुल्क लादल्याच्या पार्श्वभूमीवर दोनही देशांदरम्यान व्यापारासंदर्भात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत अमेरिका संबंधांना विशेष महत्व असल्याचं म्हटलं होतं, तर पंतप्रधान मोदींनी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारीसाठी दोनही देश महत्वाचे असल्याचं नमूद केलं आहे. इस्रायली सैन्यानं कतारची राजधानी दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट घडवले आणि या हल्ल्यात प्रमुख हमास नेत्यांना लक्ष्य केलं अशी माहिती इस्रायलनं दिली. इस्रायलच्या संरक्षण दलानं आणि इस्रायली आंतरिक सुरक्षा संस्था शिन बेटनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कतारच्या भूमीवर इस्रायलची ही पहिली लष्करी कारवाई ठरली आहे. भारतानं दोहामधील इस्रायली आक्रमणांनंतर चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी संयम आणि कूटनीतीनं काम करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या एका विधानात या घडामोडींविषयी आणि त्यांच्या सुरक्षा क्षेत्रातील परिणामांविषयी चिंता व्यक्त केली आहे. जीएसटी सुधारणांमध्ये हातमाग उत्पादनांवरील 12% पाच टक्क्यांवर आणला आहे. यामुळे भारताची सांस्कृतिक अर्थव्यवस्था मजबूत करणं, ग्रामीण उपजीविकेला पाठिंबा देणं आणि पारंपरिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळेल अशी केंद्र सरकारला आशा आहे. हस्तनिर्मित घरगुती कला टिकवणं आणि व्यावसायिक वृद्धी करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं चेंबर ऑफ कॉमर्सचे आर्थिक सल्लागार प्रवीण साहू यांनी या जीएसटी सुधारणांचं कौतुक करताना सांगितलं. ते काल पत्रकारांशी बोलत होते. पूरग्रस्त जम्मू काश्मीरला महाराष्ट्राकडून मदतीचा हात म्हणून तिथल्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्य सरकारनं 5 कोटी रुपये दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकारांना दिली. प्रदेश भाजपनंही मदतीचा हात पुढे केला असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जम्मू काश्मीरच्या भाजप अध्यक्षांशी चर्चा करून तिथे लागणारी आवश्यक मदत सामग्री काल जम्मू काश्मीरला रवाना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल ही सर्व मदत जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आली. यापुढील काळात राज्याच्या विविध भागातून आणखी मदत सामग्री पाठवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं उत्तर काशीमध्ये हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर गंगोत्री धाम यात्रा बंद करण्यात आली होती. प्रशासनाच्या 35 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गंगोत्री धाम यात्रेला अधिकृतपणे काल पुन्हा सुरुवात झाली. प्रशासन आणि सीमा सुरक्षा रस्ता संघटनांच्या मदतीनं गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त भागांची दुरुस्ती करून यात्रा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. काल संध्याकाळी 100 पेक्षा अधिक भाविकांनी गंगामातेचं दर्शन घेतलं. हवामान. भारताच्या पूर्व आणि द्वीपकल्पीय भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालच्या काही भागात आणि सिक्कीममध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील पूर्व भागाबरोबरच छत्तीसगड, बिहार आणि ओडिशामध्ये तसंच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा सागरी भाग आणि तेलंगणामध्ये पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. क्रिकेट. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कालपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू झाली. यात भारताचा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईच्या संघाशी तर येत्या 14 तारखेला पाकिस्तानबरोबर होणार आहे. अबुधाबी इथं काल अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं हाँगकाँगवर 94 धावांनी विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी. पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी मदत निधीची घोषणा, पंतप्रधानांनी घेतला आढावा. नेपाळमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. नेपाळसाठी हवाई सेवा स्थगित आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला दुबईत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.